नमस्कार, मी दादासाहेब सुखदेव नरळे, भोसरी विधानसभा संघटक शिवसेना. येत्या 23 तारखेला गुरुवारी प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजारांवरती तपासण्या व मोफत उपचार देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद.